अध्याय चौथा। ओम श्री कृष्ण सरस्वत्यै गुरवे नमः, श्री गणेशाय नमः। काही काळ लोटल्यावरी आबाजी पंत कुलकर्णीच्या घरी, मंगल कार्याची होय तयारी, अप्पा भटा तो देई निमंत्रण। अप्पा भट सवे घेऊन पुत्रास जाता जांभळी गावास, बोलावणे होते पाहुणी आजीस, तीही होय हजर घरी। जेवणाचा बेत होता उत्तम, नंतर घेती सर्व आराम। वृद्धा म्हणे पंत करा एक काम, विठ्ठल दर्शन करावे वाटते। ती म्हणे उदयिक आहे एकादशी, अनेक जाती विठ्ठल दर्शनासी। भक्तिभावे पहावे पांडुरंगासी, परी हतबल मी असे। अमोलिक नर देही जन्मुनी, 60 वर्षे बसले फुकागम भूनी। पाहिला न विटे वरला मोक्षदानी, ती पाऊले दुर्लभ मज। आजीचे ऐकून रुदन कुलकर्णी म्हणे आषाढी जाऊ घेऊन। करवू तुम्हा विठ्ठल दर्शन, तोवरी धीर धरा। अप्पा भट सुतते ऐकून आजी तुमचे झाले वृद्धपण। पंढरी सजाणे निभणे कठीण, तरी प्रसाद देतो येथेच। सत्वर 2 पुड्या देती हाती, हसुनी आजी कृष्णाकडे बघती। असेल त्यात दगड माती, उघडून पाही त्या पुड्या। बुक्का पाहुनी पुडीत एका, दुसरी तलाह्या पुटाणे देखा। आश्चर्ये लोक पाहती एकमेका, अघटित करणी पाहुनी। तेथून कृष्णा ठाई वाटे आदर, नसे हा सामान्य नर। दत्तात्रेयाचा हा अवतार, पूज्यतया मानू लागले। पंतांचे घरी दावून चमत्कार, प्रसाद रूपे आजी सदिला साक्षात्कार। म्हणती कुलस्वामींचे आज्ञेनुसार, जाणे असे अक्कलकोटी। अक्कलकोटी जाणेचा बेत, आई जवळी बोलून दावीत। परवानगी तिची मागत, मातृचरणी विनवीतसे। विनंती मुलाची ऐकोनी, हृदयाचे होय पाणी पाणी। कढत शिसे ओतले जणू कानी, दुःखाने नेत्र भरून येती। सद्गदीत स्वरे म्हणे पुत्रा, तुझ्या विचारान चाले मात्रा। मुलाविना आई बापा कोण त्राता, वियोगे जाईल प्राण आमचा। माते करू नको असा विचार, अक्कलकोटी असती गुरुवर। कृपा प्रसाद घेण्या जाईन सत्वर, लक्षपूर्वक सांगतो ऐक पुढे। माझ्या ठाई देऊन चित्त, न होऊ द्यावे विचलित। स्मरता पुढे उभा राहीन सतत, नृसिंह भान साक्षी यास। सद्गती होईल तुम्हा प्राप्त, जागृत होती इच्छा सुप्त। आता बोलणे समाप्त, गुरुपद एकची दिसे नयनी। अक्कलकोटी कृष्ण येती दर्शना, तया पाहूनि श्री नृसिंह भान देती आलिंगना। आज पुरी होई मनोकामना, एकांत स्थळी नेती कृष्णा। वृक्षातळी शिळेवरी बसती गुरुवर, कृष्ण वंदन करुनी बसती समोर। स्तुती स्तोत्रे गाती सुस्वर, षोडशोपचारे पूजिले। नृसिंह सरस्वतींचा तुम्ही अवतार, महती मी काय वर्णू पामर। वेदाही न कळे अंतपार, मी तर अज्ञानी सेवक। नष्ट झाल्या मम वासना, पदस्पर्शे केले पतित पावना। मोक्षाची न करी याचना, शरण आलो मनोभावे। सद्गुरु चरणी द्यावास, हीच मनीची आस। गुरुवदनी विलसे हास्य, उगाच करिसी माझी स्तुती। कृष्णा तू माझा अंश खास, लौकिकाचारे म्हणेन दास। स्तुतीचा होतो मज त्रास, उभयतांचा अवतार लोकसंग्रहा। आपण दोघे एक, कार्यस्थळ सांगतो सुरेख। नीट लक्ष देऊनि ऐक, करवीर क्षेत्री तुवा जाणे। शरणागतांचा शमवी ताप, ज्ञानी करुणी जाळावे पाप, जैसा गमे त्यास माय बाप, सकला सन्मार्गी लावावे, बोधामृत पाजूनी शिरी ठेविला हात, दोघे नाहती ब्रह्मानंदात, मग धरुणी कृष्णाचा हात, सवय आले आपुले मठी, तो दिवस गमला सण, भक्त करीती गोड पक्वान्न, रांगोळ्या पाट मांडून मिष्टान्ने उभया वाढिती, पुढे काही दिवस कृष्ण राहिले गुरु सेवेत, मानुनी राहे आपुले हित, ऐसा दिनक्रम चाले पुढे, कृष्ण गुरु सेवेत झाले मग्न, तेथे पातला कुष्ठी ब्राह्मण, गाणगापुरीचे वृत्त करी कथन, सांगेन तेची तुम्हा, तेथे राहिलो महिने तीन, उपाशी राहून क्लेश केले सहन, परी गुरु होती न प्रसन्न, जा म्हणती अक्कलकोटी, तेथे त्रैमूर्तीचा अवतार, तेथे होई व्याधीवर उपचार, यावे येथे केला विचार, आलो आज्ञावंधूनी, ऐकून घेतले त्याचे नीट, कृष्ण सरस्वतीकडे दाविती बोट, तो करील सर्व नीट, जावे सत्वरतया संगे, ब्राह्मण वदे मी दमलो फार, धाडू नका मज दूर, स्वामी म्हणती ऐकले फार, हो चालता येथूनी, भीतीने ब्राह्मण कापे थरथर, क्षमा करा चुकलो मी पामर, कृष्णाने यास बरोबर, करवीरी जाण्या आज्ञा केली, श्री नृसिंह भान आज्ञेने आले करवीरा, संबोधिती श्री कृष्ण स्वामी वरा, संगे कुष्टी ब्राह्मण भक्त खरा, वाटेत लागले गाव एक, राहिले बाहेर देवळात, ब्राह्मण धाडू गावात, उतरतो का पाहू परीक्षेत, मध्यरात्री दूध मागितले तयापाशी, सर्व लोक असता निद्रिस्त, आपण तर परस्थ, दूध मागणे अप्रशस्त, चिंतेने ग्रासिले तया, निघे सवे घे ऊनी पात्र, सामसूम दिसे सर्वत्र, दिवा एक घरी दिसे मात्र, म्हणून गेला त्या घरी, बोलणे चालू असता ऐकून, घर मालकीण अडली दिवस तीन, प्रसूती कळा होती न सहन, तळमळत होती भूवरी, ब्राह्मणा आला तिचा कळवळा, घर मालका बोले त्या वेळा, सांगा माझा गुरु दयाळा, मोकळी करील तिज सत्वर, ब्राह्मणा विचारिती सर्वजण, अपरात्री येण्याचे कारण, हवे दूध म्हणून आलो येथवरी, घर मालक दूध घेऊन जाई, देवळात जाण्या तया घाई, कृष्ण सरस्वती वदती आतून जाई, मुलगा झाला गोविंदा, नाव कैसे ओळखिले, प्रसूती स्तव अडली हे कळले, भाग्य माझे फळले, केव्हा पाहीन तो अंतर्ज्ञानी, मंदिरी जाऊनी म्हणे गुरुवरा, आपुले पाय लागावे माझ्या घरा, आशीर्वाद द्या सूतदारा, जन्मो जन्मी दास मी, गोविंदाच्या डोईचा रुमाल काढून, देणे होते तो पुत्र देऊन, रुमाल त्याचा परत देऊन, म्हणती कार्यभाग आमचा झाला, निरुपाये घरी परतला, तोच कळले मुलगा झाला, पाहुनी मुला बायकोला, मनी म्हणे मी भाग्यवान, घेऊनी कुष्टी ब्राह्मणाला, दोन दिवस मार्ग क्रमीला, आले क्षेत्र करवीराला, सांगतो पुढे कथा ती, श्री महालक्ष्मीचे देवळात, पूर्वद्वारा नजीकचे राम मंदिरात, माधुकरी मागुनी गावात, भोजन करिती नित्य गुरु शिष्य, एके दिवशी संध्या समयी, स्त्री एक राम दर्शना येई, पिशाच बहुत त्रास देई, कृश झाले शरीर बलेचे, गुरुसी होता दृष्टादृष्ट, संचार झाला अंगी प्रविष्ट, गरगर डोळे फिरवून पडली निश्चेष्ट, लोक पाहती झाला प्रकार, मुखी घाला पाणी तरी, पिशाच बोले स्त्रीचा मी वैरी, म्हणून तिजला धरी, तुमच्या दर्शने होईन मुक्त, ऐकून पिशाच्याचे बोलणे, गुरु सुरू करीती तया मारणे, पिशाच म्हणे यापेक्षा बरे मरणे, सोडा सोडा जातो मी, पिशाच म्हणे उदेले सुकृत, आजवरी होतो पिशाच योनीत, क्षमा करा जातो त्वरित, आशीर्वादे आपुल्या, सावध होता पाहे गर्दी भवती, अस्ताव्यस्त पडले भूवरती, कैसी राहेन मज स्मृती, पुढील विचारे घाबरली, इतर बायकांनी नेले घरी, वर्तमान घालती पतीचे कानावरी, कृष्णगुरूनी पिशाच पळवले दूरी, ऐकूनी समाधान वाटले तया, उत्सुकतेने येई राम मंदिरी, पिशाचे केले घर स्मशानापरी, आपुल्या कृपे झाले नंदनवनापरी, विनवी घरी येण्या महाराजा, स्वामी काही देती न उत्तर, ब्राह्मण म्हणे तुम्ही सुधारावे घर, चरणी ठेवा भाव निरंतर, निरुपाये स्वगृही परतला, हे श्रीकृष्ण सरस्वती चरित्र, परम पावन पवित्र, भाविक श्रवणासी पात्र, चौथा अध्याय गोडहा, श्री गुरुदेव दत्त श्रीकृष्णार्पणमस्तु।